मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ह्या 2012 सालच्या शेवटच्या रविवारी 30 डिसेंबर 2012 साली सावंतवाडीच्या रविवारच्या सत्संग कार्यक्रमामध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे। वर्ष संपतंय, आनंद आहे की दुःख आहे? हा दुःख, कसलं दुःख? हरे कृष्ण, गरम होत आहे तुझ्या सगळी हॉट। ठीक आहे, प्रयत्न करू। तर आयुष्य जे आपलं आहे ते फार लवकर लवकर संपत आहे हे सगळ्यांना माहीत असणं आवश्यक आहे। आणि वाहत जाणाऱ्या वेळेची ज्याला किंमत नाही तो मनुष्य इथे पुन्हा पुन्हा येत राहणार। वेळ जी आहे काल, एक कुणालाही न जुमानता पुढे पुढे जाणारी वस्तू आहे। वेळाचं बंधन असं आहे की वेळ निश्चित रूपाने पुढे जात असतो आणि वेळ कोणाचीही पर्वा करत नाही। काळ हा इतका प्रबळ आहे की काळासमोर सर्व प्रकारच्या शक्ती ज्या आहेत त्या निष्प्रभ होताना दिसू येतात। काळ ही ईश्वराची शक्ती आहे। ईश्वर कालोस्मी असं भगवंतांनी म्हटलंय गीतेमध्ये, मीच तो काळ आहे। जी व्यक्ती माझी भक्त नाही त्याच्याकरता मी काळ रूपाने या जगात कार्य करत असतो। आणि माझी भक्त म्हणल्यानंतर मी व्यक्तिरूपाने त्यांना संबंध आणि संपर्क देतो। अशा प्रकारे असं म्हटलेलं आहे की काळासमोर कोणाचंच काही चालत नाही। आणि काळ हा आपल्याकडून ज्या ज्या आपल्याकडे वस्तू आहेत त्या सगळ्या हळूहळू हळूहळू हिरावून घेत असतो। कुठचीही वस्तू काळाच्या प्रभावातून मुक्त होऊन आपल्याकडे राहू शकत नाही। आपलं यौवन, आपली शक्ती, आपली विद्या, आपली स्मरणशक्ती, आपली बुद्धी, आपलं आयुष्य हे सर्व काही काळाच्या प्रभावामुळे हळूहळू आपल्याकडून हिरावून घेतलं जातं। तशाच प्रकारे 2012 साल देखील आपल्याकडून आता हिरावून घेतलं जाणार आहे। आज आणि उद्या दोन दिवस उरलेले आहेत, आपल्या हातून 2012 साल निघून जाणार आहे आणि नवीन वर्ष आपला उभं राहणार आहे, जे देखील एके दिवशी निश्चित रूपाने तुमच्याकडून हिरावून घेतले जाणार आहे। म्हणून प्रत्येक व्यक्तीला कळलं पाहिजे की आपण या काळाच्या प्रभावाखाली काय काय करू शकतो आणि काय करू शकत नाही। आपण काय करू शकत नाही, काळाचा प्रभाव असा आहे की आपल्याकडे ज्या ज्या वस्तू आहेत त्या आपण कुठच्याही घेऊन जाऊ शकत नाही। हे फार महत्त्वपूर्ण सत्य आहे। काळ इतका प्रभावी आहे की काळ कुठचीच भौतिक वस्तू तुम्हाला घेऊ देत नाही। कुठचीच भौतिक वस्तू, कुठचीही भौतिक वस्तू तुम्ही जी आपली 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 म्हणता ती काळाच्या प्रभावाखाली कोणीही व्यक्ती कधीही तुमच्या तुम्हाला दिसून येईल की इकडची कुठचीही वस्तू आपण तिकडे घेऊन जाऊ शकत नाही। असा एक जोक आहे, जोक की एकदा एक मनुष्य वारला आणि तो वैकुंठामध्ये गेला। जो काय हा म्हणजे खरी गोष्ट नाही आहे, विनोद आहे। तर तिकडे म्हणे थोडे मच्छर होते म्हणून त्याने आपला प्रयत्न केला काहीतरी नेट बीट लावायचा तिथे। सो तिथे नेट वगैरे लावली तर नेटमध्ये काही भोकं पडली होती पण तिकडे सुई दोरा काय सापडलं नाही। म्हणून त्याने सांगितलं की तुम्ही खालना जा, जेव्हा याल ना वरती तेव्हा येताना सुई धागा घेऊन या। परंतु एकही व्यक्ती इकडून सोयी पण घेऊन जाऊ शकलं नाही वरती। याचा अर्थ काय होतो, की इकडून आपण कुठचीच वस्तू पुढच्या जगामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. कारण जे शरीराच्या स्तरावरती असतं ते इकडे राहतं. शरीर जेव्हा इकडे नष्ट होतं तेव्हा ते पंचमहाभूतामध्ये विलीन होतं आणि सगळ्या वस्तू ज्या संबंधित आहेत शरीराशी त्या देखील इथेच राहू राहतात. त्या आपण कुठच्याच घेऊन जाऊ शकत नाहीत म्हणून. आणि आपण एक्झॅक्टली काय करत असतो, नेहमी आपण एक्झॅक्टली याच्या विरुद्ध काम करत असतो. अधिकाधिक पैसा गोळा करणे, अधिकाधिक संपत्ती गोळा करणे, अधिकाधिक आपले प्रॉपर्टी गोळा करणे, याच्यामागे आपलं अधिकाधिक आयुष्य आपण खर्च करत असतो. परंतु ज्या ज्या गोष्टी आपण इथे गोळा करतो त्यातली कुठचीही वस्तू आपल्याबरोबर येऊ शकत नाही हे आपण कधीही विचार करत नाही या गोष्टीचा. आपण म्हणतो की मला नाही तरी हरकत नाही, माझ्या मुलांना मिळेल ना असं वाटतं आपल्याला. पण यातली कुठचीच वस्तू कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. परंतु मनुष्य जीवनामध्ये हा जो काळ आहे हा अतिशय प्रभावीरित्या आपण त्याचा उपयोग करू शकतो. याचं शास्त्रामध्ये वर्णन दिलेलं आहे की मनुष्य जीवनामध्ये आपण कुत्रा मांजर बनलो तर आपण ते काळाचा फारसा उपयोग करू शकत नाही. कारण कुत्र्या मांजराच्या जीवनामध्ये केवळ जेवणे, भोजन करणे, झोपणे, आराम करणे, रक्षा करणे आपली शत्रूपासून आणि पुनरुत्पादन करणे म्हणजे सेक्स करून प्रजा वाढवणे, ह्या चार कामाशिवाय आपण प्राणी जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. पण मनुष्य जीवन इतकं महत्वपूर्ण आहे म्हणजे मनुष्य जीवनाचा काळ, आपण त्याला म्हणतो ह्युमन टाइम, ह्युमन टाइम म्हणजे मनुष्य जीवनातला काळ, हा इतका महत्वपूर्ण आहे की गर्भामध्ये देखील आपण आध्यात्मिक प्रगती करू शकतो. गर्भाशयात असताना देखील इतका हा काळ महत्वपूर्ण आहे. कारण मनुष्य शरीर हे असं यंत्र आहे की या यंत्रामध्ये भगवंताची प्राप्ती होऊ शकते. ठीक आहे, आवडत ठेवा. थँक्यू व्हेरी मच. तर मनुष्य शरीरामध्ये अशा यंत्रामध्ये अशी व्यवस्था भगवंताने केली आहे की या शरीरामाध्यम आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. अन्य कुठचंही शरीर, कुठचंही यंत्र त्यांनी असं बनवलेलं नाही आहे ज्याच्या माध्यमात त्यांची प्राप्ती होऊ शकते. अन्यथा जर आहार, निद्रा काय करत आहे, ठीक आहे प्रभूजी, व्यवस्थित आहे, काय करू नका, काहीही करू नका, जाऊ दे. तर आहार, निद्रा, भय, मैथून या चार गोष्टी करण्याकरता मुंगीचा मेंदू पण पुरेसा आहे ना. मुंगी पण आपल्या शरीरामध्ये करते की नाही, तर मुंगी तरी तुम्हाला दिसते, मच्छर म्हणजे तुम्हाला दिसणार पण नाही मेंदू कुठे तरी. पण तो मच्छर कसा छानपैकी एकदम व्यवस्थित तुमच्या धमनीवरती लँड करतो व्यवस्थित आणि त्यातून बरोबर रक्त पितो. असं कुठचं विमान पण माणसाने तयार केलं का आजपर्यंत? हवा तिथे उतरून हवा तिथे काही घेऊन जाऊ शकतो का आपण कधी? नाही सांगतो. एवढंसं त्याचं काहीतरी 1 मिलीग्रॅम वजन असेल त्या मच्छरचं. परंतु त्या तो मेंदू आहे, त्या मेंदूच्या आधारे त्या यंत्रामध्ये अशी व्यवस्था भगवंतांनी केली आहे की तो एकदम स्पेसिफिक ठिकाणी, विशिष्ट ठिकाणी उतरून तुमच्या नसेवरती बसून तिथलं रक्त पिऊ शकतो आणि पुन्हा कधीही तिकडून उडू शकतो आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसून रक्त पिऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ काय की आहार आपल्याला जो हवा आहे तो प्राप्त करण्याची शक्ती आणि बुद्धी त्या मेंदूमध्ये भगवंताने दिलेली आहे मच्छराच्या. सांगायचा उद्देश असा की आहार कसा करावा उत्कृष्टपणे, निद्रा कशी घ्यावी उत्कृष्टपणे आणि सेक्स कसं करावं उत्कृष्टपणे आणि आराम कसा करावा उत्कृष्टपणे, एवढी बुद्धी मच्छर आणि मुंगी आणि अमीबा याच्याही मेंदूमध्ये भगवंताने दिलेली आहे. तर तुम्हा आम्हाला एवढा मोठा मेंदू द्यायची गरज काय भगवंताला? जर आहार निद्राच करायची होती तर तेवढ्या मोठ्या मेंदूची गरज नाही आपल्याला. तेवढा मेंदू पुरेसा आहे. एवढ्या मोठ्या मेंदूमध्ये 1 करोड मच्छर आपलं काम करू शकतात. तेवढा मेंदू आपल्याला भगवंताने दिलेला आहे, एवढा मोठा मेंदू. तर हा मेंदू कशाला दिला एवढा भगवंतांनी? मनुष्य शरीराचा मेंदू म्हणजे मनुष्य मेंदू है ना, ह्यूमन ब्रेन. कारण हा मेंदू त्यांना समजून घेण्याकरता म्हणून दिलेला आहे. त्यांना आकलन करून, त्यांचा साक्षात्कार करून, त्यांना अनुभूती करायची, त्यांची अनुभूती करण्याकरता हा एवढा मेंदू दिलेला आहे भगवंतानी. तर हे आपल्याला कळलं पाहिजे सगळ्यात मोस्ट कन्व्हिनियंट. तर आपण काय करतो, एवढा मोठा मेंदू मिळाला आहे तर आपण प्राण्यांच्या जीवनामध्ये शाळेत कधी कधी इतका आनंद घेऊ शकत नाही. तर आता आपण हा मेंदू वापरून अतिशय उत्कृष्ट प्रकारे, आधुनिक प्रकारे आपला आता भोग घेऊ असं आपण करत असतो. मनुष्य काय म्हणतो, सायंटिस्ट काय म्हणतात, आपण शास्त्रज्ञ आहोत, आपण तर आपला हा मेंदू वापरून अशा अद्भुत प्रकारे आधुनिक प्रकारे आनंद घ्यायचा प्रयत्न करू. जर कुत्रा मांजर जर रस्त्यावरती सेक्स करत असतील तर आपण छानपैकी एका मोठ्या महालामध्ये मोमो गादीमध्ये एअर कंडिशन लावून आपण भोग घेऊ. जर कुत्रा मांजर रस्त्यावरती खात असेल तर आपण चांगला शिजवून चांगला व्यवस्थित मसाले घालून ही पद्धत ती पद्धत ही स्टाईल ती स्टाईल अशा पद्धतीने छानपैकी आपण जेवण देऊ. आणि जर हातगाडी खाली कुत्रा झोपत असेल तर आपण छानपैकी एअर कंडिशनमध्ये झोपू. पण कदाचित आपल्याला ठाऊक नाही, जरा मधून काढता का जरा. तर आपल्याला कधी ठाऊक नसेल की हातगाडी खाली झोपून कुत्रा सकाळी आपल्याहून अधिक फ्रेश उठतो, हे माहिती आहे का तुम्हाला? ही खरी गोष्ट आहे. आणि कुत्राच्या जीवनामध्ये कधीही स्लिपिंग झोपेच्या गोळ्या नसतात. कधी पण कधीही कुत्र्याला झोपेच्या गोळ्याची गरज नाही पडत, पण माणसाला लागते झोपेची गोळ्याची गरज. तर आपल्याला वाटतं असं की आपण आपला मेंदू वापरून एवढं साधन उपलब्ध केलं आहे तर आपल्याला चांगला आनंद मिळू शकतो. परंतु जनावर जो लोक जे आहेत ना ते स्वाभाविक जीवन फार सहजपणे जगतात आपल्यापेक्षा. आपण स्वाभाविक जीवन जे आहे ना ते सहजपणे जगू शकत नाही. आपल्या बुद्धीच्या भ्रमाच्या भोपळ्यामध्ये आपण राहतो आणि अनेक दुःखांना प्राप्त करतो जी दुःख कुत्र्या मांजरांना होत नसतात. कुत्र्याला सायकॅट्रिस्टकडे जावं लागत नाही, हे लक्षात ठेवा. कुत्रा कधी वैफल्यग्रस्त होत नाही. कुत्र्याला स्किझोफ्रेनिया डिप्रेशन होत नसते कधी पण, तर मनुष्याला होत असते. कारण मेंदूचा केलेला दुरुपयोग हा मेंदू ज्या कारणाकरता दिला गेलेला आहे त्या कारणाकरता त्याचा न उपयोग करता त्याच्या विरुद्ध म्हणजे इंद्रिय उपभोगाकरता वापर करणे याच्यामुळे त्याचा परिणाम म्हणून मनुष्याला अनेक मनोविकार जडलेले आहेत. भगवंताला विसरून केवळ या शरीराचा हरे कृष्ण केवळ या शरीराचा भोग घेत राहणे ह्या कारणामुळे मनुष्याला या अनंत व्याधी जडलेल्या आहेत. अहो आमची पुस्तकात त्या मेडिकलची ती आता वाढत चाललेत मोठे मोठ्या आकाराने. नवीन नवीन आजार त्यामध्ये इन्क्लूड होत आहेत. आमच्या पुस्तकामध्ये पूर्वी चिकनगुनिया आणि काय काय बरं ते पुढचा आणखी तो आजार मलेरियासारखा चिकनगुनिया आणि काय स्वाईन फ्लू आणि काय मलेरियापासून मच्छरापासून होणारा आजार कुठचा कुठचा डेंग्यू आणि कुठचा आणखी एक होता. हां ते असे आजार आमच्या पुस्तकात नव्हते पूर्वी. ते आमचे आम्ही फक्त मलेरिया चांगला अभ्यास केला होता, पण हे चिकनगुनिया वगैरे हे नवीन नवीन आजार निर्माण झाले आहेत आणि ते आम्हाला नवीन अभ्यास करायला लागतात. तर तुम्ही म्हणाल की नवीन रोग येतात कुठून? ते भगवंत पाठवतात आपल्याला आपल्या भोगप्रवृत्तीपासून जागा करण्याकरता. असं आहे सत्य, हे असं आहे की मनुष्य जितका भोगवाद करायचा प्रयत्न करतो तितका तो पुन्हा पुन्हा नवीन नवीन आजारांना मनाच्या आणि शरीराच्या तो बळी पडत राहतो. सांगायचा उद्देश असा आहे की मनुष्याचं शरीर जे आहे आणि मनुष्य शरीरातील जी वेळ आहे काळ मनुष्य काळ जो आहे तो केवळ भगवत प्राप्तीकरता दिला गेलेला आहे हे ध्यानात ठेवायचं. आपण म्हणतो इंग्लिशमध्ये की ह्युमन टाइम इज मेंट फॉर रिअलायझिंग गॉड. मनुष्य जीवनातील काळ जो आहे तो केवळ भगवंताच्या प्राप्तीकरता आणि साक्षात्कार करण्याकरता दिला गेलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण जर ह्या मनुष्य जीवनाचा उपयोग इतर कुठच्याही कारणाकरता केला त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगायला तयार राहावं लागेल. म्हणून हा जो एक एक वर्ष चाललाय पुढे हे फार इम्पॉर्टंट आहे समजण्याकरता. कारण हे जे निरनिराळं वर्ष आपण संपत जातो, 2011 गेलं मग 12 गेलं 13 पण जाईल पुढे हळूहळू. हा आमच्या जीवनामध्ये आम्ही बघितलं की 20वे शतक जे आहे ते पण संपून 21वं शतक सुरू होताना पण आम्ही पाहिलं. 1999 2000 संपून जेव्हा 2001 सुरू झालं ते पण आपण पाहिलं ह्या आयुष्यामध्येच. अशा प्रकारे हे शतक पण संपणार, दशक पण संपणार आणि वर्ष पण संपणार. कारण काळ हा कोणाकरताही थांबत नसतो आणि सावकाश आणि निश्चित रूपाने आपल्याकडच्या सगळ्या वस्तू हा काळ हिरावून घेत असतो. म्हणून बालपणीपासूनच प्रल्हाद महाराज म्हणतात कौमारम आचरेत प्रज्ञास. बालपणापासूनच आपण ह्या भक्तीमध्ये आलं पाहिजे असं प्रल्हाद महाराजांची शिकवण आहे. कारण मनुष्य जीवनामध्ये आपण वय आल्यानंतर तेच करू शकतो जे आपण बालपणी शिकलेलो असतो. नवीन गोष्टी आपण म्हातारपणे शिकतो का? नाही शिकू शकत. सर्कशीमध्ये कुठचे प्राणी घेतात? म्हातारे वयस्क असे घेतात का प्राणी? नाही घेत. सर्कशीमध्ये नेहमी तरुण पिल्लं घेतात, सिंहाची वाघाची हत्तीची कुत्र्याची लहान पिल्लं घेतात. कारण का? लहान वयामध्ये त्यांना आपण सर्व काही ट्रिक शिकू शकतो. आगीतनं कशी उडी मारायची, चार पार कसं एका टेबलावर उभं राहायचं, या सगळ्या गोष्टी त्यांना आपण शिकू शकतो. म्हणून मनुष्य जीवनामध्ये जर आपल्याला या जीवनाचा उद्देश पूर्ण करायचा असेल तर त्या उद्देश पूर्ण करायची जी ट्रेनिंग आहे ती लहान वयातच करणं अतिशय आवश्यक आहे. लहान वयात आपण जर काही शिकलो तर ते संस्कार आपल्याला मोठे होईपर्यंत आणि म्हातारा होईपर्यंत उपयोगी पडतात. जे अंगवळणी पडलं आहे आपल्या लहानपणीपासूनच ते सर्व म्हातार वयापर्यंत उपयोग होऊ शकतं. आणि म्हातार वयामध्ये मनुष्याचं असं काय काय अवस्था होते की एकदा त्याचा इन्कम संपला आणि तो जर निवृत्त झाला तर त्याला काय करावं हे कळत नाही. व्हॉट टू डू, आता सगळ्यात मोठा डिप्रेशनचा विषय आहे. डिप्रेशन काय आहे माणसाला, की आता मी काय करू, आता इन्कम संपला, आता मी आणखी इन्कम नाही करू शकत, शरीर माझं थकलं, हातपाय दुखतात, जॉईंट दुखतात, केस पिकले, चेहरा पण सुंदर राहिलेला नाही, आता कोण बघत पण नाही माझ्याकडे, माझ्याशी कोणी बोलत नाही, मी निरुपयोगी झालेलो आहे, मी कोणाला उपयोगी पडत नाही, अशा प्रकारच्या भयंकर विवंचनेमध्ये आपलं आयुष्य जे आहे ते एकदम वैफल्यग्रस्त होतं. जर अशा अवस्थेमध्ये आपण लहानपणापासून भक्ती केलेली नसेल तर काय होणार, तो रिकामी पडणार मनुष्य आणि केवळ सायकॅट्रिस्टचं बिल वाढवणार, एवढं निश्चित. म्हणून सर्व भक्तींना मी विनंती करतो की 2012 साल संपायच्या वेळी तुम्ही सर्वांनी निश्चय करा की आता एक वर्ष गेलं आता आणि किती वर्ष उरली. हां, लहान मुलं म्हटली काय प्रभूजी तू म्हणता, आमचं अजून आयुष्य बाकी आहे भरपूर, काय तुला काय वाटतं? इतक्या लवकर विचार करायची गरज काय याची, आयुष्य संपतंय म्हणून. पण असं नाही हो, आम्ही पण तुमच्यासारखीच होतो काही वर्षापूर्वी. आता काही वर्ष अशी शिष्य अशी लवकर लवकर गेली ना की आता धावत धावत ट्रेन नाही पकडता येत, धावत धावत बस नाही पकडता येत. पूर्वी धावत धावत बस पकडायचो एकदम लास्टला, पण आता नाही जमत ते. कारण हा काळ तुमच्याकडून सर्व शक्ती हिरावून घेणार आहे निश्चित रूपाने. तुमचं ज्ञान, तुमची स्मृती, तुमच्या कला, तुमच्या सगळ्या जे काही स्पेशालिटीज आहेत, विशिष्ट तुम्हाला जे काही ज्ञान अवगत आहे ते सगळं तुमच्यापासून ते जाणार आहे. लक्षात ठेवायचं, मोहम्मद अली बॉक्सर होता, बॉक्सर, तो इतक्या वेगाने बॉक्सिंग करायचा की त्याचा हात मागे आणि पुढे जातो किंवा लोकांना दिसायचं पण नाही. एखादं असं ना मशीन, असं पिस्टन, असं पिस्टन ते मागे पडे होतं असं असं असं. आता पंखा तुम्हाला दिसतो का फिरताना? एक निळं चक्र दिसतं इकडे, निळं चक्र, पण निळं चक्र नाही, ते तीन निळी पाती आहे, ती जोरात फिरत आहेत. आपलं काय दिसतं शेवटी? एक निळं चक्र दिसतंय बस. हे वेगाने फिरलेल्या वस्तूचं लक्षण आहे. तसं ते इतक्या वेगाने तो मोहम्मद अली बॉक्सिंग करायचा की त्याचा हात मागे पुढे कधी व्हायचा दिसायचा नाही कोणाला. आणि त्याची अशी ख्याती होती की तो जेव्हा लाईट बंद करतो कुठच्या बटनाचा तर लाईट बंद बटन बंद करून लाईट बंद व्हायच्या आत तो बिछाण्यावर झोपलेला असायचा, इतकी त्यामध्ये गती होती. मला कळलं काय म्हटलं तुम्ही? म्हणजे त्याच्यामध्ये बटन बंद करून लाईट बंद होण्यामध्ये काही अंतर असतं, काही क्षणांचा काही लव मात्र काळ असतो, तेवढ्या काळात तो बिछाणा ते आडवा व्हायचा, एवढी त्याची गती विषय होती शरीरामध्ये. तो मनुष्य जगाचा सर्वश्रेष्ठ मुष्टियोद्धा होता, कितीतरी वर्ष होता चॅम्पियन तो. माईक टायसन येपर्यंत तो चॅम्पियन होता अनेक वर्ष, अबाधित गोल्ड मेडल. परंतु आज तो मनुष्य इतका वेगाने आपल्या शरीराला हलवणारा मनुष्य, इतक्या वेगाने मुष्टियोद्धा करणारा मनुष्य जो होता तो आपल्या हाताने असा ग्लास उचलू शकत नाही. कारण त्याला असा रोग झालेला आहे की त्याचा मेंदू आणि त्याचं शरीर यातला संपर्क तुटलेला आहे, डिसकनेक्शन, कनेक्शन फेल्युअर. आपल्या मोबाईल येतं ना ते कांट कनेक्ट सर्व्हर असं एक येतं ना मेसेज, त्याचा परमनंटली असा मेसेज आलेला आहे की कॅनॉट कनेक्ट कनेक्ट द ब्रेन, मेंदू कनेक्ट करू शकत नाही तो. त्यामुळे मेंदूकडनं संदेश निघाला तो हातापर्यंत पोचत नाही, हातात शक्ती पण नाही आणि एखादा ग्लास पण तो उचलू शकत नाही. इतका मोठा मनुष्य, इतका मोठा शक्तिशाली बलशाली प्रभावशाली मनुष्य त्याला आता नोकरांची गरज पडते खायला आणि प्यायला आणि शिकायला. हा काळाचा प्रभाव हे आपल्याला ओळखणं आवश्यक आहे. हा तर जोपर्यंत आपण हे ओळखत नाही तोपर्यंत आपलं आयुष्य व्यर्थ आहे. कारण काळ हा सगळ्यांच्या जीवनावरती एकसारखा परिणाम करत असतो. भारताचे प्रधानमंत्री, अमेरिकेचे अध्यक्ष आणि सावंतवाडीचा गरीब मनुष्य या सगळ्यावरती काळ हा एकाच प्रकारे परिणाम करत असतो, लक्षात ठेवायचंय. तुमचे केस तसे पांढरे होतात ज्या गतीने, त्याच गतीने अमेरिकेच्या अध्यक्षाचे आणि भारताच्या प्रधानमंत्रीचे केस पांढरे होत असतात. ते त्यांना काही वेगळं नसतं काही, हे लक्षात ठेवा. आपण त्यांना फक्त टीव्हीवर बघतो आणि त्यांचं भाषण ऐकतो, पण त्यांच्यावेळी हा काळ जो आहे तो त्याच प्रकारे परिणाम करत असतो. म्हणून आपण फार मोठं पद प्राप्त करण्याकरता, अधिकार प्राप्त करण्याकरता आणि सौंदर्य प्राप्त करण्याकरता, ज्ञान प्राप्त करण्याकरता, मोठा मोठा प्रॉपर्टी गोळा करण्याकरता जास्त मेहनत करू नये. स्वभावतः स्वाभाविकपणे जे आपल्याकडे येईल ना, अन्न पाणी वस्त्र निवारा, त्यावर संतुष्ट राहून आपण जीवन जगलं पाहिजे. कारण तो आपला बाय द वे बिझनेस आहे, तो आपला मेन बिझनेस नव्हे. अनेक उद्योगपतींचा मुख्य धंदा एक असतो आणि बाय द वे त्यांनी बाकी धंदे पण करत असतात. त्यांना काय म्हणतात, त्यांचा कोर बिझनेस कुठचा आहे, कचरा, या मफतलालांचा कोर बिझनेस कपड्याचा आहे. ते कधीही ते टाळत नाहीत, त्याला कॉम्प्रोमाइज करून दुसरा कधी बिझनेस करत नाहीत. ते लोक ते करून जमत असेल तर करतात. तसा या जीवनाचा, या मनुष्य काळाचा जीवनाचा जो प्रमुख उद्देश आहे तो भगवत प्राप्तीचा आहे. बाय द वे आपण कुटुंब करतो, बाय द वे लग्न करतो, बाय द वे मुलं पण जन्म देतो, त्यांना शिकवतो, त्यांचा काय प्रॉपर्टी गोळा करतो, काय 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 संगीत शिकतो, काय नृत्य शिकतो आणि काय काय शिकतो आपण. परंतु तो जीवनाचा मूळ उद्देश नव्हे, तो बाय द वे साईड द वे साईड बिझनेस आहे. तो मूळ उद्देश आहे आपला जीवनाचा, तो भगवत प्राप्तीचा आहे. मी पुन्हा पुन्हा हे वाक्य तुम्हाला ऐकवतो ह्या प्रवचनामध्ये. त्याचं कारण काय आहे, आपल्या मनामध्ये ही बाब जी आहे, ही गोष्ट जी आहे, ही ठासून बसल्याशिवाय ती, त्याचा जे परिणाम जो आहे आपल्या कृतीतनं दिसत नसतो. मनामध्ये बिंबवलं पाहिजे की आपण कशाकरता इथे आलो. कधी कधी असं वाटतं ना बघितल्यानंतर की त्या मनुष्यापेक्षा ते कुत्रा मांजरी पक्षी बरे. का असं वाटतं आपल्याला? कारण पक्षी, कुत्रा मांजर, प्राणी कधीही निसर्ग नियमांचा लोप करत नाहीत, कधीही निसर्ग नियम तोडत नाहीत. त्यांची खायची वेळ ठरलेली असते, ते कधी संचय करत नाहीत. तुम्ही एक पोती दाणे टाका रस्त्यावरती, हजारो कबूतर येतील, पण कोम कबूतर एखादी पिशवी घेऊन येतो का? पिशवी घेऊन एक पिशवी घेऊन येणार तर दोन दाणे खाणार, एक किलो पिशवीत भरून दाणा घेऊन आपल्या घरट्यामध्ये, म्हणजे परत एक महिन्यापर्यंत मेहनत करायला नको. असं कधी करतं का कबूतर? कधीच नाही करत. पण समजा तुम्ही एक पोतं टाकलं धाणं रस्त्यावरती आणि हजार कबूतर आले, इकडे एक मनुष्य आला, तो काय करेल? सगळे कबूतराचं हाकलून देईल, त्याला गोळा करून तो पिशवी घालून घेऊन जाईल त्याला. संचय प्रवृत्ती ही कुठच्याही प्राण्यात नसते. कुठच्याही प्राण्याकडे संचय प्रवृत्ती नसते, त्यांच्याकडे बँक नसते, त्यांच्याकडे जमून ठेवायला साधन पण नसते. आजच्या आज जेवणार, पुढचं पुढे, पुन्हा लागली भूक संध्याकाळी येणार, पुन्हा त्यात दाणे खाणार, निघून जाणार, परत उद्या येणार, परवा पण येणार, पण संचय करणार नाहीत. जेव्हा ऋतू बदलणार त्यांच्या योग्य, तेव्हाच ते अंडे घालणार. मनुष्य कसा, सदा सर्व काळ 12 महिने त्याला भोग हवा असतो स्त्री पुरुषांचा, पण प्राण्यांचं असं नसतं. कुत्रा, मांजर, वाघ, सिंह, पक्षी, कुठचंही प्राणी असेल ना, जीव असेल, त्यांचा एक वेळ, त्यांची एक वेळ असते, त्याच वेळी ते संबंध करणार मादीशी आणि अंडी घालणार किंवा मुलं निर्माण करणार. आणि कधीही कुठचाही प्राणी, वाघ सुद्धा, भूक लागल्याशिवाय हत्या करत नसतो कधी कोणाची. जर वाघ पोट भरून बसला असेल ना, तुम्ही आरामशीर त्यावर जाऊ शकता, तो काय नाही करणार तुम्हाला. जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा तो भुकेच्या पोटी हत्या करून खातो, पण नाहीतर तो वाघ कधीही कोणाला हल्ला करत नाही, कधीच, चुकून सुद्धा. पण मनुष्य स्वार्थापोटी कधीही कुठच्याही वेळी पोट भरलं असताना देखील इतरांना नागवून त्रास देऊन पैसे कमवू शकतो. करतात की लोक मग? तर असं कधी कधी वाटतं की मनुष्यजीवन जे आहे ते आपल्या प्राण्याहून निकृष्ट दर्जाचं आहे. का? जोपर्यंत मनुष्य शरीराचा, मनुष्य जीवनाचा उपयोग भगवंताच्या सेवेशी होत नाही तोपर्यंत ते अशाच दर्जाचं असतं, निकृष्ट दर्जाचं असतं. पण ते आहे खऱ्या अर्थाने श्रेष्ठ, कारण केवळ ह्या एकाच शरीरामध्ये भगवंताने त्यांना प्राप्त करण्याची सुविधा करून दिलेली आहे. ते सॉफ्टवेअर ते केवळ ह्या शरीरामध्ये फिट केलं आहे भगवंताने. आणि कुठल्याही शरीरात केलेलं नाही. म्हणून जाणाऱ्या काळासोबत आपण जागृत व्हायला पाहिजे. जस तसा काळ आपला पुढे चाललेला आहे तसं आपण अधिक जागृत व्हायला पाहिजे. कारण येणारा काळ जो आहे तो कालच्याहून वाईट असणार आहे. तुम्ही जरा विचार करून बघा तुमच्या बालपणीची परिस्थिती काय होती. अरे आमच्या बालपणी आम्ही आठवीमध्ये एकदा गेलो होतो कॅम्पला श्रमदान करण्याकरता, तर आठवीतल्या काही मुलांनी ब्रँडी आणली होती ब्रँडी चोरून आणि रात्री अंधारामध्ये वाटीमध्ये पाणी घालून ते राखो बांगुणामध्ये ब्रँडी पित होते आणि एका दोघांनी सिगरेट आणि बिडी पण आणली होती आणि ते पण रात्री ब्लँकेटच्या आतमध्ये ओढत होते सगळे बसून. आणि यथावकाश आमचे टीचर आले त्यांनी सगळ्यांना पकडलं, त्यांना शाळेतून हाकलून दिलं. आज जर असं घडलं त्यांना शाळेतनं हाकलून दिलं जात नाही कारण टीचर पण पितात आणि सगळे विद्यार्थी पण पितात. म्हणजे याचा सांगायचा उद्देश काय, काळ असा वाईट प्रकारे बदलला आहे की जे काल अश्लाघ्य पाप होतं ते आज नॉर्मल झालं. नॉर्मल शाळेमध्ये मुलं सिगरेट ओढतात तर काय फार मोठा दंड होत नाही, कारण काय करणार अख्खी शाळाच खाली करायला लागेल त्यांना, नाही का. जर नियम असा असेल की शाळेत कोणी सिगरेट ओढली त्याला रस्टिकेट करायला पाहिजे असेल तर पूर्ण वर्गाच्या वर्ग रस्टिकेट करायला लागेल त्यांना, शाळा बंद होईल त्यांची. म्हणून ते नाही करत. असं आमच्या जन्माच्या आधी गर्भपात करणं हे एक भयंकर पाप होतं. अहो आमच्या गावामध्ये त्या कुटुंबाला हद्दपार करायचे, गावाच्या वेशीत प्रवेश करायचा, त्यांचं घर गावाच्या बाहेर, त्यांना हाकलून द्यायचे गावाच्या बाहेर. कोणी व्यक्तीने पोटात असलेल्या मुलाचा गर्भपात करणं जे एवढं भयंकर पाप मानतात, कारण ते तेवढं भयंकर पाप आहे, आज सुद्धा आहे, ते मानत नाही लोक वेगळी गोष्ट आहे. पण 64 साली आमच्या पंतप्रधान नेहरूंनी काय केलं, त्याचा कायदा केला गर्भपाताचा आणि त्या गर्भपाताला राज रोज मान्यता दिली करा. त्याच्यानंतर आता दारोदारी गल्लो गल्ली धंदे उघडले, लोकांनी उघडले गर्भपात करायचे 60 पासून 600 रुपयापर्यंत, किती पण रुपयामध्ये होऊ शकते. काळ बदलला आहे. हा, पूर्वी एखाद्या घरामध्ये एखादी गर्भपात केली बाई असेल तर त्या घरातून कुटुंबातून हाकून द्यायचे. आज आमच्या घरामध्ये सुद्धा बायका आहेत अशा, त्यांनी गर्भपात केलेले आहेत आणि अशा भयंकर पाप घेऊन ते त्यांच्याकडे जगतात, त्यांच्या हातून जेवण बनते, ते पापाचं जेवण त्यांच्या घरचे कुटुंब लोक खातात. साधी गोष्ट नाही, विचार करा गोष्टीचा आहे तुम्ही, की ज्या घरी गर्भपात केला जातो त्या माणसाला असा शाप दिलाय भगवंतांनी की त्याला पुन्हा दिवसाचा उजेड दिसणार नाही. म्हणजे काय, आपण तर बघतो दिवसाचा उजेड, तो जेव्हा मरेल तेव्हा पुन्हा पुन्हा आईच्या गर्भामध्ये येत राहणार आणि जन्म व्हायच्या आधी त्याचा मृत्यू होत राहणार. म्हणजे काय, त्याला दिवसाचा उजेड दिसणार नाही, ह्याचा अर्थ. तर अशा प्रकारे हा काळ जो आहे तो बदलत चालला आहे. सांगायचा उद्देश असा आहे की काल जी परिस्थिती होती आपल्या जगामध्ये ती आज नाही आहे, ती कालच्याहून आज वाईट आहे आणि आज जे आहे त्याच्यावरून वाईट उद्या येणार आहे. आज जेवढं पाणी मिळतंय ते उद्या मिळणार नाही आहे, काल जेवढं मिळत होतं ते आज नाही मिळत आहे, हो की नाही. आमच्या बालपणी खूप पाणी मिळत होतं आमच्या घरी, भले संध्याकाळी पाणी यायचं पण भरपूर पाणी यायचं. आता आमच्या मीरा रोडला सुद्धा पाणी एवढं येत नाही, हवा फार शुद्ध होती आमच्या मीरा दादरच्या परिस्थितीमध्ये, एकही मच्छर नव्हता आमच्या दादरला. आज जागोजागी मच्छर आणि मच्छरांचे विकार, ही परिस्थिती आहे. आणि ठिकठिकाणी आपण आता आम्ही शोधतो कुठे शुद्ध हवा मिळते, बाबा कुणकेरीला मिळेल, सावंतवाडीला मिळेल, म्हणून मी कधी कधी फिरायला येतो शुद्ध हवा घ्यायला. पण इथेही महामार्ग राजमार्ग बनून ते पोल्युशन वाढत चाललेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की पाणी हवा हा साधारण वागणूक लोकांची ती सुद्धा आता मिळणार नाही. आता आपण रात्री फिरू शकतो का तरुण बाईला घेऊन आपल्या बरोबर, नाही घेऊ शकत, एवढं असुरक्षित वातावरण आहे सध्या. लोक दारू पिऊन नंगानाश करत असतात, तर बघा आज 31 उद्या डिसेंबर आहे ना, या जगामध्ये एका दिवसामध्ये एवढं पाप होतं की ते वर्षभरात पण होऊ शकत नाही, एवढं एका दिवसात पाप होतं 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला. सगळीच लोक एकत्र येऊन एकत्रितपणे ग्रुपमध्ये पाप करतात आणि त्यामुळे जगाची परिस्थिती आता आणखीन वाईट आणि आणखीन वाईट आणि आणखी वाईट होत आलेली आहे. कारण ज्या ठिकाणी पाप घडतं त्या ठिकाणीचा परिणाम होणारच आपल्या आयुष्यावरती. आपण जरी ते केलं नाही तर आपल्या आजूबाजूला जे लोक पाप करतात त्यांच्या वातावरणामुळे आपलं मन भ्रष्ट होतं. आपण जर आपलं घर समजा दारूच्या गुत्त्यासमोर असेल तर आपण दारू पित नसलो तरी पण त्या दारूच्या गुत्त्यात दारूचा वास जो आहे तो आपल्याला कायमचा सहन करावा लागतो. त्याचा परिणाम आपल्या मेंदूवरती होतोच होतो. तुमचं घर जर वेश्यावस्थेच्या समोर असेल तुमच्या मनाचा परिणाम होणारच होणार. आणि तुमचं घर जर मंदिरासमोर असेल तर तुमचं तुम्हाला आवडत नसेल तरी पण त्याचा परिणाम तुमच्यावरती होणारच. काही लोकांना मंदिर आवडत नाही, काय रोज सकाळी वाद वाजता करताळ मृदंग वाजवतात, झोपू पण देत नाही आम्हाला, म्हणून कोर्ट केस करतात लोक. तरी देखील त्यांच्या मनावरती उत्कृष्ट परिणाम मंदिराच्या सान्निध्याचा होत राहणारच. तर बदलत्या परिस्थितीच्या परिणामापासून आपण मुक्त होऊ शकत नाही हे ध्यानात ठेवायचं आहे. आणि हे जग जे आहे ते आता हळूहळू हळूहळू अधिकाधिक वाईट आणि वाईट वाईट होत जाणार आहे कलियुगाच्या प्रभावामुळे. पूर्वी गायीची हत्या करणं विचार देखील लोकांना स्पर्श करायचा नाही, विचार पण नाही स्पर्श करत होता. आता गायींची हत्या होते आणि आपलीच लोक हिंदू माणसं या गाया विकतात दूध देणं बंद केल्यानंतर, आणि त्याला कापलं जातं. आणि मनुष्य काय विचार करतो, हिंदू मनुष्य म्हणून काय विचार करतो की गायीला पाळणं जे आहे ते महाग आहे आणि गायीला विकल्यावर जास्त पैसे मिळतात. ही आजची वस्तुस्थिती आहे. जी गाय पूर्वीच्या काळामध्ये भारतीय अर्थसंस्कृतीची पाया होती, पूर्ण गायीवरती पूर्ण चाललं होतं आपलं अर्थसंस्कृती, पूर्ण आर्थिक जे होतं देशाचं काम ते पूर्ण गायीच्या जीवनावरती अवलंबून होतं. तीच गाय आज दुर्लभ झालेली आहे. काय सांगू तुम्हाला, वृंदावनमध्ये सुद्धा आता दूध गायीचं मिळत नाही. वृंदावनामध्ये ज्या ठिकाणी गायीचं मूळ आहे, गोकुळ आहे ते गोकुळ, तिकडे देखील फार शोधून काढून दूध शोधायला लागतं गायचं. किंवा मिक्स तर नसेल, पावडर तर नसेल, काही ते ब्लॉटिंग पेपर तर त्यात टाकलं नसेल, अशी परिस्थिती आहे. आपण जर अरे तिथे वृंदावनमध्ये गायचं दूध प्यायला पाहिजे, किती चांगली जागा आहे, तिकडे दूध स्पेशल असते, तिकडेही मिळत नाही. हा काळाचा प्रभाव आहे. म्हणून हे कलियुग जे आहे ना, याच्या पुढे असं लिहिलेलं आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल की कलियुगामध्ये असं लिहिलेलं आहे की कलियुगामध्ये आई आपल्या मुलाचा वध करेल. तर बायका म्हणल्या अरे आम्ही कुठे आमच्या मुलाचा वध करतो, म्हणजे आबर्षण काय आहे मग, आपल्याच प्रेमाच्या गोळ्याचा वध करणे म्हणजे आबर्षण. तर हे सगळं हजारो वर्षापूर्वी आमच्या शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे. हे काळाच्या प्रभावामध्ये आई आपल्या मुलाचा वध करेल, स्वतःच्या स्वार्थाकरता, स्वतःच्या इंद्रिय भोगाकरता आणि आपल्या सुविधेकरता म्हणून आई स्वतः आपल्या पोटच्या गोळ्याचा वध करेल. आता आपली वाघीण असा ना, वाघीण ती ज्या बाळांत होते तेव्हा तिला अनेक दिवस शिकार शिकार नाही करता येत, कारण तिच्या पोटामध्ये तीन तीन बाळं असतात. तर ती बाळांत होताना अतिशय भुकेली असते, त्यात बाळांत व्हायच्या श्रमामुळे ती आणखीन भुकेली होते. एवढी भयंकर भूक लागते बाईला, म्हणजे त्या वाघिणीला, तर ती वाघीण तीन पिल्लांपैकी एक पिल्लू खाऊन टाकते. मग त्याची भूक संपल्यानंतर तिचं वात्सल्य जागृत होतं, मग ती उरलेल्या दोन मुलांना दूध पाजते वाघिणीचं. अशी परिस्थिती लिहून ठेवलेलं आहे भागवतामध्ये 12व्या स्कंदामध्ये की मनुष्यांच्या जीवनात देखील अशी परिस्थिती येणार आहे. कारण पर्यावरणाचा एवढा नाश केला माणसाने, तर उद्या झाडामध्ये फळं मिळणार नाहीत, जमिनीपासून अन्न उपजणार नाही, पाऊस पडणार नाही, आकाशात ढग असतील परंतु पाणी पडणार नाही, म्हणजे हळूहळू पाणी संपणार, अन्न संपणार, फळं संपणार, मग काय उरणार, प्राणी. म्हणजे आता प्राणी, आता आपण ऑलरेडी आपल्या खायची सवय लागलीच आहे पाण्याची, प्राणी खायची. तर मग केवळ प्राणीच उरणार आणि जीवन चालवण्याकरता मनुष्य केवळ प्राणीच खाणार. मग एक दिवशी काय होणार, सर्व प्राणी संपणार. तर चायना, थायलंड, सिंगापूर ह्या विभागामध्ये मच्छर, साप, खेकडा आणि बिनसू हे सर्व खातात, ते आपण पण खायला लागणार, कारण भूक लागली असते ना, काय करणार. एक काळ असा येणार की सगळे इतर जीव पण संपणार. मग काय होणार हे मी सांगत नाही, हा माझा कपोल कल्पना नाही, मी लिहिलेला ड्रामा नाही हा. हा भगवंतानी दिलेला माहिती आहे काय होणार आगे पुढे गेल्यानंतर. काय माहिती पुढे दिली आहे की मनुष्य मग मनुष्याला खाणार. 1942 महायुद्धामध्ये भुकेपोटी युद्धामध्ये भटकलेल्या जे सैनिक होते त्यांनी आपल्या मेलेल्या मित्रांचं मांस पण खाल्लेलं आहे असा इतिहास सांगतं. आजची गोष्ट करत नाही आहे, आजच्यापेक्षा 12 आणि 58 किती झाले 60 वर्षापूर्वीची सांगतो गोष्ट सांगतो मला मी. म्हणजे भुकेपेटे मनुष्य काम करतो, जेव्हा अन्नच उपलब्ध नसेल तर काय करणार तू. तर कमजोर मनुष्याला बळवंत मनुष्य खाणार मारून, आणि बाकीचे माणसं तुम्ही झोपणार कधी याची वाट बघणार. तुम्ही झोपले कधी चुकून झोळा लागला तुम्हाला झडप घालून मारणार आणि खाणार. जनावरात काय होतं? असं होतं ना, ते हिरण चाललं असतं आपलं असं असं मागून वागून झडप टाकते ज्यावर भूक लागली की. असं आपण काळ येणार की ज्या काळामध्ये मनुष्याला भाजीपाला शाकाहारी अन्न मिळणार नाही, प्राणी सुद्धा खायला मिळणार नाहीत, मांस एकमेकांचं मांस खायला लागेल. आणि अशी वर्णन केलेलं तुम्हाला खूप आश्चर्य वाटलं ऐकून हे की बाई मनुष्य आणि पुरुष आणि स्त्री हे बाळाला जन्म केवळ भोजन करण्याकरता म्हणून देणार, ओनली टू ईट. एवढी भयंकर परिस्थिती येणार. मला जगायचं का तोपर्यंत? तोपर्यंत जगायचं का जगात? या फारसा जोरात नो उत्तर येत नाही तुमच्याकडनं. परत मला वाटतंय असं की मी काहीतरी सांगतोय गंमत म्हणून, काहीतरी मनोरंजन करतो तुमचं असं मला वाटत असेल कदाचित. पण ही वस्तुस्थिती फार गंभीर गोष्ट आहे. आज आपण जर जागे झालो नाही की जीवनाचा उद्देश काय आहे कळण्याकरता, तर आपल्याला जागृत केलं नाही तर उद्या ही परिस्थिती आपल्याला येणार आहे हे निश्चित ठेवा. 2070 साली काय होणार याचं वर्णन एकदा ईमेलमध्ये आलं होतं. ते असं वर्णन आलं होतं की एका माणसाला फार फार तर जास्तीत जास्त एक लोटा पाणी मिळणार दिवसाला, त्यातच शी शू ब्रश आंघोळ सर्व करायचं. आंघोळ कशी करणार तुम्ही? शक्यच नाही करणार आंघोळ. प्रत्येकाच्या किडनीमध्ये किडनी स्टोन असणार आहेत त्या काळामध्ये, कारण पाणीच नसणार त्यावेळी प्यायला. आंघोळ करणं दूर, हां शॅम्पू लावून केस धुणं येतं विसरून जा. ते आताची परिस्थिती फार जास्त लांबची नाही आहे, 2-3 वर्षांनंतरची परिस्थिती अशी आहे. आपण तर म्हटलं की आपण ते पुन्हा जन्म घेऊ आणि पुन्हा 2-4 जन्मामध्ये आपलं काम पूर्ण करू भक्तीचं काम, तर फार वाईट परिस्थिती येणार आहे. मला तर माझ्या बालपणापासून जी आताची परिस्थिती आहे ती एवढी बदललेली दिसते, एवढी एवढं वाईट वाटतं की तेव्हा खूप चांगली परिस्थिती होती. शेजारी पाजारी त्यावेळी काय झालं तर लागलं लगेच धावून यायचे खरी तुमच्या. आता तर फ्लॅटमध्ये कोणी मेलं तरी कोण बघायला येत नाही. अरे बिल्डिंगमध्ये कोण मेलं तरी कळत नाही, कोण कोणाच्या घरी कोण वारलं तर पण माहीत नसतं. अचानक खाली तिरडी दिसते तर वाटलं कोणतरी बिल्डिंगमध्ये वारलं असं वाटते, तेव्हा कळतं कोणतरी वारलं बाबा, कोणाची तरी आई वारली. परंतु कोणाला ठाऊक नसतं की बंद दाराच्या आतमध्ये काय चाललं आहे, कोण जिवंत आहे, मेलं आहे, आजारी आहे का कॅन्सरने पीडित आहे, हे कोणालाच कळत नाही आजकाल. एवढं आपलं जीवन खराब होत चाललेलं आहे. म्हणून मी हे वर्णन भयंकर का करतोय, आपल्याला कळलं पाहिजे की जास्त काळ ह्या जगात राहायचा प्लॅन करू नका. जसा काळ पुढे पुढे जाईल तो ह्या जीवनाचा दर्जा जो आहे तो कमी 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 निकृष्ट करत जाणार आहे, चांगला होणार नाही. आपण काय म्हणणं? आपण मेहनत करू, आपण जरा भारत आता जरा इकॉनॉमिकली चांगला होत चाललेला आहे, जगातील सर्वात स्ट्रॉंग आर्थिक महासत्ता भारत बनणार आहे, आपण त्याचा का उपयोग घेऊ नये? थोडं आणखी 10 वर्ष जगलं आपण तर कदाचित आपल्या जीवनामध्ये समृद्धी येईल, आणि अमेरिकन मनुष्य जो जीवन जगतो त्याप्रमाणे आपण पण जीवन जगू शकू असं आपल्याला वाटत असेल कदाचित. पण हा फार मोठा भ्रमाचा भोपळा आहे, लक्षात ठेवा. एवढी आधुनिक सत्ता आणि आर्थिक सत्ता असून अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त खून आणि बलात्कार आणि डाके डकैती आणि दरोडे पडत असतात, आणि जगातले सगळ्यात जास्त मानसिक रुग्ण त्या देशामध्ये आहेत. हे लक्षण सुखाचं नाही आहे, लक्षात ठेवा. मनुष्य सुखी असेल ना तर तो बलात्कार नाही करत कोणावरती. बलात्कार तेव्हा करतो तो असंतुष्ट असतो जीव आयुष्यामध्ये, तेव्हाच तो बलात्कार करतो, दरोडे घालतो किंवा आणखीन दारू पितो किंवा ड्रग घेतो. तर अमेरिकन जीवन जे आहे ते जास्त पैसे असल्यामुळे सुखाचं आदर्श उदाहरण नाही आहे, आणि आपण त्याच्यामागे डोळे बंद करून धावतोय त्याच्यामागे. तर सारांश असा आहे, 30 डिसेंबर 2012 सालचा सारांश असा आहे की एक आणखी एक वर्ष गेलं जीवनातलं आपल्या, आणखी किती वर्ष उरले ते माहीत नाही, पण काळ फार कमी उरला आहे एवढं निश्चित माहिती आहे आपल्याला. अधिक काळ गेला आणि फार कमी काळ उरलेला आहे एवढं पण निश्चित आहे. आणखीन एक दुःखाची गोष्ट म्हणजे या कलियुगामध्ये आयुष्यमान कमी कमी होत चाललेलं आहे. पूर्वी 100 वर्ष होतं ऍव्हरेज, लोक 100 वर्ष जगायची. आता 100 वर्ष जगला कोणी तर पेपरला फोटो घेत होता, त्याला हार घालून त्याला सत्कार करतात की जगला बुवा 100 वर्ष. पूर्वी आमच्या लहानपणी बरेच लोक अशी होती आमच्या बिल्डिंगमध्ये आणि गावी भरपूर लोक होती, 100, 105, 110 लोक होती. आता 80 पोचला की त्याचा उदम उदो उदो होतो. हां 88 जगला तर फारच उदो होतो, 100 जगला की पेपरला फोटो येतो, टीव्हीवरती बातमी येते. म्हणजे काय महान अचीव्ह केलं म्हणून नाही, की ते दुर्लभ होत चाललंय, आता दुर्मिळ होत चाललेलं आहे. आता आयुष्य कमी कमी कमी, किंवा आता ऍव्हरेज आयुष्य काय आहे 58 वर्ष, आणि पुढे आणखीन डॉक्टरांचं आयुष्यमान आणखीन कमी झालेलं आहे 50 वर्ष. फार त्रास होतात ते डोक्याचा, खूप त्रास घेऊन स्ट्रेस घेऊन काम करतात. तर अशा कमी कमी होत असलेल्या आयुष्यामध्ये काय फार कमी वर्ष उरली आहेत, आणि जीवनाचा उद्देश जो आहे जे आपला अचीव्ह करायचा आहे, जे प्राप्त करायचं आहे, ते फार दूर आहे अजून. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जेव्हा वर्षभर अभ्यास केला नाही परीक्षेचा आणि 8 दिवसावर परीक्षा आली तर आपली कशी परिस्थिती होती, आपली तशीच काहीतरी आपली परिस्थिती सध्या आहे. खूप आयुष्य आपण घालून गेलं आहे, कमी आयुष्य उरलं आहे, आता मृत्यूची परीक्षा जवळ येत आहे, तयारी फार कमी आहे, तर आपली कशी अवस्था होणार, तशी आपली अवस्था आलेली आहे. म्हणून उद्या नाही, जे करायचं ते आजच करायचंय. आता आपण न्यू इयरला प्रार्थना करू आणि न्यू इयरला नवीन वचन घेऊ की नव्या वर्षी आपण हे करणार. हे करण्यापेक्षा आजपासून करा, 2 दिवस आधीपासूनच करा. भक्तीमध्ये जे काही आपल्याला अचीव करायचं आहे त्याबद्दलचा निश्चय जो आहे तो आजच करा, उद्यापर्यंत थकलू नका. कारण ज्या माणसाला पटलेलं आहे की हे महत्वपूर्ण आहे, तो कधीही मुहूर्त बघून मुहूर्ताची वाट बघत नसतो. तुम्हाला जेव्हा पटतं की हे महत्वाचं आहे, त्याकरता मुहूर्त लागत नसतो. म्हणून आजच करायचंय, आजच करायचं आयुष्यामध्ये. आणि ज्याला आज करायचं महत्व पटलेलं आहे तोच होणार यशस्वी, बाकी लोक यशस्वी होणार नाही. तो उद्या करेन, परवा करेन, हा तो म्हणणार की जरा लग्नाचं वर्ष झालं की मग करेन, एकदा मुलाचा 10वा वाढदिवस होऊ दे मग करेन, एकदा मुलाचं लग्न होऊ दे मग करेन, एकदा निवृत्त झालं की मोकळा होईन मग 16 माळा करेन चांगल्या व्यवस्थित. निवृत्त आपण कधी होत नसतो, कारण निवृत्त हे मनाची एक स्थिती आहे. कामकाज संपणं ही निवृत्ती नव्हे. जेव्हा मनाला पटतं ना तर तेव्हाच करतो तो. 31 डिसेंबरला गोव्यात येऊन दारू पिऊन नाच करायचा असतो, त्याकरता फारसा प्रचार करायला लागत नाही तुम्हाला लोकांना. हां तिथे जेवढी माणसं बसली आहेत ना, त्याच्यावर हजारो पटीची माणसं गोव्यात जमली असणार आजच्या पार्टी करता. कोणी त्यांना लेक्चर दिलेलं नाही आहे, प्रवचन लेक्चर दिलेलं नाही त्यांना, ते आपणच येतात. काय त्याचं कारण? भोग प्रवृत्ती, अधपती अधपतन आणि नाशकारी प्रवृत्ती आहे ती. परंतु जर आपल्याला पटलं असेल की हे जीवन भगवंताकरता आहे, भगवंत प्राप्तीकरता आहे, तर आपलं खरं मनुष्य जीवन सुरू होतं त्या क्षणापासून, त्या मिनिटापासून आपलं खरं मनुष्य जीवन आरंभ त्या क्षणी होतो, ज्या क्षणी आपल्याला कळतं की हे जीवन भगवंत प्राप्तीकरता आहे. मनुष्याणाम सहस्रेशु कश्चित यतति सिद्धये, अशा हजारो मनुष्यामधून एखादा मनुष्य माझ्याकडे वळतो असं भगवंत म्हणतात. आणि माझ्याकडे वळलेला अशा हजारो माणसांना एक मला समजून घेतो की भाई मी कोण आहे. अशा मला समजलेल्या, ज्यांना मी समजलेलो आहे, समजून आलेलो आहे, जे मला ओळखतात चांगल्या प्रकारे, अशा हजारो माणसांपैकी एक आधा मनुष्य भक्ती करतो माझी आणि माझ्यापर्यंत पोचतो, इतकं दुर्मिळ आहे हे साधन. पण ते इतकं दुर्मिळ असलं तरी पण प्रत्येक यंत्रामध्ये ते साध्य करायची मशीनरी भगवंताने दिलेली आहे. ते सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर ते भगवंताने दिलं आहे या यंत्रामध्ये, ते आपण उपयोग करत नाही हा दुसरी गोष्ट आहे. तर आज आपण ह्या वर्ष समाप्तीच्या काळामध्ये असा निश्चय करूया, हे जीवन जे आहे ते भगवंता करते. अनंत जन्मजन्मांतरीच्या या घोळातून आपण मुक्त होण्याकरता संधी प्राप्त झालेली आहे आपल्याला. अनेक जन्म आपण जे जन्म घेतलेले आहेत, कीटक प्राणी पक्षी जलचर आणि वृक्षवल्ली अशा अनेक जीवनातना आपला आत्मा गेलेला आहे, अनेक शरीर आपण बदली केलेले आहेत, तरी आपला भोगवाद जो आहे संपत नाही. आणि अनेक जन्म आपण मनुष्याचे पण घेतलेले आहेत, परंतु पुढच्या जन्मामध्ये मनुष्य होऊच अशी गॅरंटी नाही आहे, लक्षात ठेवा. यम यम वापी स्मरण भावत त्याचे ते अंत्य कलेवरम. जो भाव आणि विचार आपला मृत्यूच्या वेळी मनामध्ये असतो तोच भाव आणि त्याला अनुकूल शरीर आपल्याला प्राप्त होतं. जर भोगवाद आपल्या मनात असेल तर आपण कोण ना कोणी प्राणी बनणार, कारण कुठचाही प्राणी आपल्याहून भोग घेण्यामध्ये श्रेष्ठ असतो. खाण्यामध्ये हत्ती श्रेष्ठ आणि सेक्समध्ये डुक्कर श्रेष्ठ, हां झोपण्यामध्ये अस्वल श्रेष्ठ. प्रत्येक गोष्टीमध्ये झोपण्यामध्ये अस्वल, खाण्यामध्ये हत्ती, सेक्समध्ये डुक्कर आणि कबूतर, आणि काय उरलं? सुरक्षा. आपल्यापेक्षा कधीही वाघ सिंह हे निशस्त्र असताना आपल्याहून जास्त बलवान असतात, असतात की नाही? आपल्याकडे बंदूक असताना आपण जरा जास्त उत्साह दाखवतो, पण बंदूक नसेल आणि वाघ समोर असेल तर आपण पळणार तिकडून, काढता पाय घेणार लगेच पळपुटा. तर या चारही गोष्टीकरता आपण जगत असतो असं आपल्याला वाटतं की आहार निद्रा भय मैथून हे भोग घेण्याकरता आपला जन्म दिलेला आहे. तर या चारही गोष्टीमध्ये जनावर आपल्याहून श्रेष्ठ आहे हे विसरू नका. पण जनावरांकडे एक वस्तू नाही आहे, भगवत प्राप्तीची माहिती आणि साधन त्यांच्याकडे नाही, ते आपल्याकडे आहे. म्हणून इतकासा मनुष्य सुद्धा इतक्या मोठ्या हत्तीला कंट्रोल करू शकतो आणि सर्कशीत त्याला नाचवतो, कारण तेवढी बुद्धी भगवंताने माणसाला दिलेली आहे कशाकरता, त्याला प्राप्त करण्याकरता. माझा असा ठाम विश्वास आहे, मी डॉक्टर आहे आणि मी फार मोठी मोठी पुस्तकं वाचलेली आहेत ते मी बेस करण्याकरता म्हणून. परंतु जेव्हा मी ह्या मार्गामध्ये आलो तेव्हा मला हे कळून चुकलं की जेवढी बुद्धी मोठी मोठी मेडिकलची पुस्तकं वाचण्याकरता आवश्यक असते त्याच्याहून कितीतरी पटीने जास्त बुद्धी भगवंताला समजून घेण्याकरता आवश्यक असते हे मला कळून चुकलं त्यावेळी. आणि तेव्हा मला कळलं की एवढी बुद्धी भगवंताने का दिली आहे, त्यांना समजून घेण्याकरता, त्यांना प्राप्त करण्याकरता. म्हणून भगवंतांनी मनुष्याला ही एवढी मोठी बुद्धी दिलेली आहे. म्हणून हे मित्रांनो, बंधूंनी भगिनींनो, सगळ्यांना मी विनंती करतो की नवीन वर्ष सुरू होताना विचार करा की मागचं वर्ष मी कसं वाया घालवलं, मागचं वर्ष मी कसं भगवंताच्या जीवना या जीवनाचं उद्देश पूर्ण न करण्याचा म्हणजे सॉरी मनुष्य जीवनाचा उद्देश पूर्ण करण्याकरता कसं मी या माझ्या वर्षात अधिक प्रयत्न केला नाही, आणि कसा मला पुढच्या वर्षामध्ये ह्या जीवनाच्या उद्दिष्ट पूर्तीकरता अधिक मेहनत करायची आहे याचा विचार करायचा हा काळ आहे. जसं एक संपतं ना वर्ष, तसं आपण एक वर्ष मृत्यूच्या अधिक निकट जातो, एक वर्ष अधिक मृत्यूच्या जवळ पोचतो. जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा एक दिवस आपण अधिक मृत्यूच्या जवळ जातो, आणि दर 31 डिसेंबरला आपल्याला कळलं पाहिजे की आपण एक वर्ष अधिक मृत्यूच्या जवळ जात आहोत. सर्व लोक डोळे मिटून किंवा डोळे उघडे ठेवून निश्चित गतीने निश्चित प्रकारे मृत्यूच्या मुखामध्ये प्रवेश करत आहे हे लक्षात ठेवायचं. तुम्ही माना किंवा ना माना, एव्हरीबडी इज वॉकिंग टुवर्ड्स डेथ. प्रत्येक मनुष्य निश्चित रूपाने, तो बालक असेना किंवा म्हातारा मनुष्य असेना, स्त्री असेना का पुरुष असेना, मृत्यूच्या मुखामध्ये निश्चित रूपाने प्रवेश करत आहेत सगळे लोक. जे लोकांना ज्या लोकांचा जन्म होतो त्यांना मृत्यू निश्चित आहे असं गीता सांगते. न जायते वा म्रियते कदाचित. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जीव जो जन्म घेतो त्याला मृत्यू निश्चित आहे. आणखीन काय निश्चित असेल श्रीमंत व्हाल माहीत नाही, तुम्ही फार शिकाल गॅरंटी नाही, पण मराल निश्चित. असं हे जगाचं तत्व आहे, सत्य हे आहे, वास्तव जगाचं हे आहे. म्हणून कदाचित आपण श्रीमंत नसू, कदाचित फार शिकलेले नसू, कदाचित फार प्रभावशाली नसू, फार सुंदर दिसणारे नसू, गोरे नसू, हां फार आपल्याकडे आधुनिक व्यवस्था नसेल, पण सगळ्यांकडे तुमच्याकरता भगवंताने त्यांना प्राप्त करण्याची व्यवस्था दिलेली आहे. त्यात आपण कमी नाही आहोत, तसं इक्वल आहोत. पण काही लोक गंभीरपणे घेतात आणि प्रगती करतात, काही लोक गंभीरपणे घेत नाहीत आणि मागे राहतात आणि येतात पुन्हा पुन्हा धक्का खायला येते. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषान दर्शनम, पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मरण, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठराशयनम. हां असं पुन्हा 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 आईच्या गर्भामध्ये आपण प्रवेश करत असतो, पुन्हा जन्म घेत असतो, पुन्हा रोगराई म्हातारपण आणि मृत्यू या भयंकर चक्रामध्ये हे आपण गुरफटलेले आहोत. त्यातून मुक्त होण्याकरता मार्ग केवळ ह्या जीवनामध्ये दिलेला आहे. हे मेरीगोराऊंड आहे, मेरीगोराऊंड सगोल गोल गोल, कधी वरती कधी मध्ये कधी साईडला कधी खाली कधी वरती परत परत वरती परत खाली परत वरती परत खाली. ह्या चक्रातून आपल्याला बाहेर पडायचं आहे, कारण या चक्राच्या पलीकडे अतिशय उत्कृष्ट जीवन आहे. भगवतधामामध्ये, वैकुंठामध्ये, जिथे जन्म नाही, जिथे मृत्यू नाही, जिथे म्हातारपण नाही, जिथे आजारपण नाही, आणि केवळ आनंद आनंद आहे. सगळे लोक दोषमुक्त असतात तिकडे, सगळे लोक प्रेमपूर्ण असतात. भगवंत आणि सगळे लोक प्रेमाच्या आदानप्रदानामध्ये आपला काळ तिथे व्यतीत करत असतात. तिथे काळ प्रभावशाली नाही, इथे काळ प्रभावशाली आहे. काळाचा प्रभाव इथे क्षणोक्षणी दिसत असतो. वैकुंठामध्ये काळाचा प्रभाव नसतो. वैकुंठामध्ये कोणी म्हातार होत नाही. वैकुंठामध्ये काळ पुढे सरकत नाही. केवळ भगवंताशी प्रेम संबंध करून जीव जगत असतो अतिशय आनंदामध्ये. आपलं ते आता कल्पना करत नाही असं असू शकतं का? असं शक्य आहे का असं वाटतं? परंतु हे सत्य आहे आणि हे खरं आहे. आणि आपण जे जगतो ते सगळं खोटं आहे. ते जे आहे ते खरं सत्य आहे आणि शाश्वत आहे. आपण जे अनुभव करत आहोत ते सगळं अशाश्वत आहे, ते सगळं अनिश्चित आहे. तरीही ह्या अशाश्वत अनिश्चित जगामध्ये आपण फार रस घेऊन ह्या जीवनाचा उपभोग घ्यायचा प्रयत्न करतो. आणि जे सत्य आहे, जे रसपूर्ण आहे, तिथे आपल्याला काही रुची नसते. हे दुर्भाग्याची गोष्ट आहे. तर दुर्भाग्य अंत करण्याकरता विचार करा सगळेजण. काय भगवंताचं म्हणणं आहे या भगवद्गीतेमध्ये, भगवंताचं काय सांगणं आहे हे जरा विचार करा. की भगवंताने गीता कुत्र्या मांजरांकरता सांगितली नव्हती, ही गीता सांगितली होती आपल्याकरता. जो मनुष्य म्हणून जन्म घेईल त्याच्याकरता ही गाईडलाईन आहे, त्याच्याकरता हे प्रोग्राम बनवलेलं आहे की त्याला कशाप्रकारे माझ्याकडे आकृष्ट करता येईल. कशाप्रकारे भटकलेला जीव, घर विसरून बाहेर भटकत असलेला जीव माझ्यापर्यंत पोचेल, याची पूर्ण योजना ह्या गीतेच्या माध्यमातून भगवंताने दिलेली आहे. आणि ती अर्जुनाने आचरणात आणली म्हणून अर्जुन परमश्रेष्ठ भक्त बनला आणि भगवद्धामी निघून गेला. तर तुम्हाला माझी अशी एक विनंती आहे की तुम्ही निश्चित रूपाने हा विचार करा. आणि तुम्हाला मी एक छोटी गोष्ट सांगतो जाताना 5 मिनिटांमध्ये, ती म्हणजे जेव्हा महाभारत संपलं युद्ध, त्यावेळी 9व्या दिवशी, आज तारीख आहे 30 तारीख ना, 24 तारखेला गीता जयंती होती. 24 तारखेला भगवंतांनी गीता सांगितली. त्या दिवशी युद्धाचा फर्स्ट डे होता, बरोबर ना? युद्ध सुरू होण्याआधी काही काळ भगवंतांनी सांगितली गीता. पहिले 9 दिवस भीष्मदेव सेनापती होते. आज 8वा दिवस आहे, उद्या 9वा दिवस आहे, 31 डिसेंबर तिथीप्रमाणे. हा तर 31 डिसेंबरला भीष्मदेव धारातीर्थी पडले. त्याच्यानंतर मग द्रोणाचार्य, मग कर्ण, मग शकुनी, मग दुर्योधन असे सेनापती बनले. आणि आणखी 9 दिवसामध्ये महाभारत युद्ध संपलं. म्हणजे सगळे युद्धे मारले गेले आणि उरले कोण? दुर्योधन, त्याला पण मारलं गेलं शेवटी. म्हणजे ह्या वर्षाच्या पुढच्या वर्षाच्या 9 तारखेपर्यंत महाभारत युद्ध संपलं. परंतु 9व्या दिवशी भीष्मदेव जेव्हा धारातीर्थी पडले तेव्हा ते मेले नाहीत. कारण का? त्यांना त्यांच्या वडिलांनी वरदान दिलं होतं की तू इच्छा मरणे होशील, तुझी जेव्हा इच्छा होईल तेव्हा तू मरशील. तर ते त्यांच्या मनात इच्छा होती अशी की पांडवांनी राजा व्हावं, हे जग जे आहे ते पांडवांच्या अधिकाराखाली यावं. कारण ते धर्मशील, धर्मप्रवृत्त माणसं आहेत. त्यांनी जर राज्य केलं तर जगामध्ये धर्माचं राज्य स्थापन होईल. तर ते पाहण्याकरता म्हणून ते जिवंत राहिले. आणि महाभारत युद्ध 9 दिवस जे आहे ते त्यांच्या ते ज्या ठिकाणी पडले ती बाजू युद्धाच्या भूमीतून वगळून इतर भूमीत त्यांनी युद्ध केलं आणि ते तिकडे पडून राहिले शरपंजरामध्ये, म्हणजे बाणशय्येमध्ये. युद्ध संपल्यानंतर ते पांडवांचा झाला राज्याभिषेक, म्हणजे महाराज युधिष्ठिरांचा. आणि राज्याभिषेक होताना ते कृष्ण होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्याभिषेक संपन्न झाला. आणि त्याच्यानंतर आज झाला राज्याभिषेक, आज झाला. आणि उद्या त्या दिवशी कृष्णाला भेटण्याकरता म्हणून महाराज युधिष्ठिर त्यांना भेटण्याकरता गेले. त्यावेळी कृष्ण भगवंत आपल्या महालामध्ये बसले होते, म्हणजे त्यांच्या महालामध्ये पाहुणे म्हणून होते. आणि एकदा धीर गंभीर विचारामध्ये मग्न होऊन डोळे बंद करून बसले होते. कोण? श्रीकृष्ण भगवान. एका महालामध्ये, एका आसनामध्ये डोळे बंद करून एकदम धीर गंभीर होऊन अतिशय मग्न अवस्थेत बसले होते. तर महाराज युधिष्ठिर आले आणि बराच वेळ उभे राहिले तरी कृष्णाने डोळे उघडले नाहीत. जरा आश्चर्य वाटलं की काय भगवंत विचार करतायत. मी इथे उभा राहिलं तर त्यांना ध्यान पण नाही, लक्ष पण नाही, काय असेल इतका गहरा विचार काय करत असतील ते. तर बराच वेळ गेला आणि श्रीकृष्ण ध्यानातनं बाहेर नाही आले, डोळे बंद करून मग्न होते विचारामध्ये. आणि बऱ्याच वेळेनंतर त्यांनी डोळे उघडले, तेव्हा धर्मराजाने विचारलं, हे भगवंता, हे मित्रा, तुम्ही काय विचार करताय एवढं? ते म्हणाले की युद्धभूमीवरती भीष्मदेव शरपंजरावरती पडलेले आहेत, बाणाच्या शय्येवरती पडलेले आहेत, ते माझं ध्यान करतायत म्हणून मी त्यांच्या विचारामध्ये मग्न होतो. मी जेव्हा प्रसंग वाचला मला तेव्हा किती आनंद झाला की भीष्मदेव तिकडे एकटे जंगल त्या युद्धभूमीवरती, तिथे कोणच नाही सध्या, एकटा भीष्मदेव पडलेले आहेत तिकडे, आणि ते त्या अवस्थेमध्ये भगवंताचं ध्यान करत आहेत, भगवंताच्या आगमनाची प्रतीक्षा करत आहेत की ते जेव्हा येतील. आता राज्य संपलेलं आहे, युद्ध संपलेलं आहे, राज्याभिषेक झालेला आहे, माझ्या इच्छेप्रमाणे पांडव राजा बनलेले आहेत, आता माझी शेवटची इच्छा बाकी राहील ते म्हणजे भगवंताचं मुखकमल न्याहाळीत मला आता शरीर सोडायचं आहे, म्हणून ते त्या विचारामध्ये मग्न आहेत, भगवंताचं ध्यान करत आहेत. आणि त्याच वेळी भगवंत अंतर्ज्ञानी आहेत, त्यांना ठाऊक आहे की माझा भक्त माझं आठवण करतोय, आणि डोळे बंद करून मग्न होऊन भगवंत भीष्मदेवाची विचार करतात त्याबद्दल. किती आश्वासक गोष्ट आहे ही, मला तरी वाटली आश्वासक गोष्ट. का? की आपण जेव्हा भगवंताला पुकारतो, त्याचं नाव घेतो, तो चिंतन करतो, तो जप करतो, तो कीर्तन करतो, त्यावेळी आपण जितका विचार करतो भगवंताचा त्याच्याहून अनंतपटीने भगवंत तुमचा विचार करत असतात, हे ध्यानात ठेवायचं. आपण अणुमात्र आहोत, भगवंत विभू आहेत. आपण जर आपल्या शक्तीप्रमाणे त्यांची आठवण काढतो तर ते त्यांच्या शक्तीप्रमाणे आपली आठवण काढतात, आणि त्यामुळे आपल्याला आशा आहे भरपूर की आपण त्यांना जर आठवण केली त्यांची तर ते आपली आठवण करणार आणि ते आपल्याला विसरणार नाहीत. आपली आठवण कशी आहे, क्षणभंगूर आठवण आहे. आपण आज केली तर उद्या आपण विसरतो, बाजूला पार्टी झाली नव न्यू इयरची तर आपण भगवंताला विसरतो. हा, तर सांगायचा उद्देश असा आहे की ज्या उत्कटतेने आणि मनापासून अंतरंग मग्न होऊन भगवंताने भीष्मदेवाची आठवण काढली ते आपल्याकरता फार आश्वासक आहे, की म्हणून आपण पण त्यांची आठवण काढली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, त्या योगे भगवंत आपले आठवण काढतील. आपण त्यांना विसरून जाऊ पण मृत्यूसमयी ते आपल्याला विसरणार नाहीत. एकदा का तुम्ही त्यांची आठवण काढली, त्यांचं नाव घेतलं मन लावून, तर आपण त्यांना नंतर विसरू पण ते आपल्याला विसरत नाहीत. ही एक आणखी आश्वासक गोष्ट आहे. आणि शेवटी भगवंत युधिष्ठिर महाराज आणि पांडवांना घेऊन त्यांच्यापाशी गेले आणि त्यांच्या समोर उभं राहून दर्शन देऊन भीष्मदेव त्यांचं दर्शन करत करत त्यांनी शरीर सोडलं आणि ते वैकुंठाला पोचले. अतिशय सुंदर गोष्ट आहे ही. यातनं आपल्याला फार बोध असा मिळतो की भगवंताचं स्मरण केल्याने कुठच्याही व्यक्तीचं कधीही नुकसान होत नाही. जरी इथे दिलंय कुठेतरी ते वाचा तुम्ही, एक बार भी अगर भगवान का नाम जो पुकारता है वो भगवान के पास जाने के लिए योग्य बन जाता है. इथे कुठेतरी दिलंय एका ठिकाणी, दो अक्षर वाला नाम जो भगवान को पुकारता है वो इसी जीवन में भगवत धाम जाने के योग्य बन जाता है. तुम्हें लोग बना, आप लोग भी सब लोग भगवान के धाम में जाने के लिए योग्य बनिए, यही सुनहरा मौका है. हरे कृष्णा, धन्यवाद.